विविध भारती पुणे, विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या महान कार्याची धुरा पुढे चालवत एसएनडीटी महिला विद्यापीठानं शिक्षण संशोधन नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात आदर्श काम केलं आहे. देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठामध्ये असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज पुण्यात काढले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 111व्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. याच निमित्तानं इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटनही त्यांनी केलं. कार्यक्रमाला पुण्यातील मान्यवरांसह विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रोजगाराची हमी देणाऱ्या व्हीबीजी रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मिशन ग्रामीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या पहिल्या हप्त्याचं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज दूरस्थ प्रणालीद्वारे वितरण करण्यात आलं. या महिन्यापासून ही योजना देशभरातल्या ग्रामीण भागात लागू झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात बेल्हे इथं 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटन उद्या केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे होणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्तानं आणि आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या अनुषंगानं हा कार्यक्रम होणार आहे. पुणे महापालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्याच्या उद्देशानं व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधी अर्थात सीएसआर प्रभावीपणे आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती आणि प्रशासकीय रचना 1 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे. महसूल वाढ समितीच्या नियमित बैठका पुढील आठवड्यापासून सुरू होतील असंही भिमाले यांनी सांगितलं. पुणे मेट्रोच्या हिंजवडी शिवाजीनगर मार्गावर अत्याधुनिक थर्ड रेल विद्युतीकरण प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. 23 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर पहिल्यांदाच या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. यामुळे मेट्रोचा वीज पुरवठा अधिक कार्यक्षम होणार असून जलद आणि सुरक्षित सेवा सुनिश्चित होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची पाटी बसवणं बंधनकारक असलं तरीही पुण्यात जवळपास 14.5 लाख वाहनं अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटशिवाय असल्याची माहिती वृत्तसंस्थेच्या बातमीत दिली आहे. गेल्या 1.5 वर्षात 6 वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अनेक वाहनांना अशा पाट्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकानं आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून अशा वाहन चालकांकडून प्रत्येकी 1,000 रुपयांचा दंड आकारला जात असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. पुण्यात पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी 100 प्रशिक्षित वाहतूक वॉर्डन्सची नियुक्ती प्रमुख चौक तसंच संवेदनशील ठिकाणी केली जाईल. ही कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी क्रेडाई आणि पुणे शहर पोलीस यांच्या दरम्यान करार झाला आहे. याचा प्रारंभ नुकताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या उपस्थितीत झाला. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून आणखी 4,000 घरांच्या विक्रीची तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात सोडतीची जाहिरात जुलै अखेर प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती वृत्तसंस्थेच्या बातमीत दिली आहे. पिंपरी चिंचवड इथल्या धावपटूंनी आळंदी ते पंढरपूर हे 225 किलोमीटरचं अंतर 3 दिवसात धावत कापण्याचा शक्ती रन हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. धावपटी भूषण तारक दरवर्षी हा उपक्रम राबवत असून हे त्याचं 5वं वर्ष होतं. 3 टप्प्यातल्या या उपक्रमाला शक्ती भक्ती आणि श्रद्धा अशी नावं दिली होती. यामध्ये 16 धावपटूंनी सहभागी होत हा उपक्रम पूर्ण केला. राज्यात मान्सूनची सक्रियता वाढली असून पुणे शहरासह जिल्ह्यातही पहाटेपासून कधी जोरदार तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. सामान्य जनजीवनावर त्याचा परिणाम झाला असून वाहतूक संथगतीनं सुरू आहे. दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे सातारा कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातही जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी कारणाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.